रेड एफएम कहता है, घर से बजाते रहो।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे। एमएच 935 मध्ये काबरा सर आज आपल्या सोबत आहेत। रेड एफएम कहता है घर से बजाते रहो। और जिनके पास घर नहीं है, खाने को नहीं है, ऐसे सारे लोगों को हेल्प की है काबरा सर ने उनके खुद के पैसों से। और सोसाइटी के लिए उनका कुछ देना है इसलिए उन्होंने बहुत ही एक सुंदर सा काम किया है। तो आज उन्हीं से हम बात कर रहे हैं, यानी अगदी किती तरी लोकांना जेवण पुरवलेलं आहे ऑल दिस लॉकडाऊनच्या काळामध्ये। सो आपण त्यांच्याशी आज बोलतो आहे। सर, मग मला सांगा की नेमकं तुम्ही कशा पद्धतीचं काम केलं आणि स्वखर्चातून या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात, राईट?
पिंकुसेठ पोकरणा यांनी लगेच आम्हाला होकार कळवला, त्यानंतर खाद्यपदार्थाची निर्मिती तिथून करणं चालू झालं। पिंकुसेठ पोकरणा यांच्याच एकता मित्र मंडळातर्फे सगळ्या खाद्यपदार्थांचं डिस्ट्रीब्युशन प्रॉपर ठिकाणी म्हणजे गरजू लोकांपर्यंत वेळोवेळी करण्यात आलं। सुरुवातीला 3 ते 4 दिवस पुरी भाजी केली होती, त्यानंतर एक चेंज म्हणून 1-5 दिवस जवळपास चपाती भाजी करण्यात आली होती, त्यानंतर 1-3 दिवस भाकरी भाजी किंवा भाकरी व पिठलं करण्यात आलं होतं। म्हणजे जे गरजू आहेत ज्यांच्यापर्यंत हे पोहोचतं करतो आहे आम्ही, त्यांनासुद्धा रोज पुरी भाजी किंवा एकच खाऊन थोडासा कंटाळवाणा येतो, त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही व्हरायटी देण्याचा प्रयत्न केला जेणेकरून त्यांना कंटाळा येणार नाही।
येस, बातें कंटिन्यू करेंगे बस थोडी देर के बाद। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है। स्टे ट्यून्ड, स्टे इन, बजाते रहो।